लगा कर देख लो कितना लगा सकते हो पहरा, मन को महकने से कैसे रोकोगी, मन तो कस्तूरी ठहरा। नमस्कार मित्रांनो, सर्वप्रथम तुम्हा सर्वांना कामगार दिनाच्या व महाराष्ट्र दिनाच्या खूप खूप शुभेच्छा। शुभेच्छा त्या सर्वांना जे महाराष्ट्राला आपला महाराष्ट्र समजतात, जे देशातल्या कानाकोपऱ्यातून येऊन महाराष्ट्रात स्थायिक झाले ते महाराष्ट्राला आपला महाराष्ट्र समजतात, अशा सर्व महाराष्ट्रीयन माणसाला महाराष्ट्र दिनाच्या खूप खूप शुभेच्छा। तो महाराष्ट्र ज्यात वारकरी संप्रदाय उदयास आला, तो वारकरी संप्रदाय जो माणसाला माणूस म्हणून ओळखतो, त्या वारकरी संप्रदायाची नीव रचणाऱ्या महाराष्ट्राला, महाराष्ट्रातल्या प्रत्येक वारकरी माणसाला महाराष्ट्र दिनाच्या खूप खूप शुभेच्छा। तो महाराष्ट्र ज्या महाराष्ट्रामध्ये दिवाळी, दसरा, एकादशी याचबरोबर रमजान ईदसुद्धा तितक्याच एकतेने साजरी केली जाते, त्या महाराष्ट्रातल्या मराठी माणसाला महाराष्ट्र दिनाच्या खूप खूप शुभेच्छा। दुपारचं ऊन, डोक्यावर फिरणारा फॅन ज्याची हवा आता अपुरी पडायला लागली आहे, न्यूज चॅनल ज्यामध्ये ऑक्सिजनची कमतरता, तडफडणारे जीव, स्मशानभूमीमध्ये अंत्यविधी करण्यासाठी कमी पडणारी जागा, महाराष्ट्रामध्ये वाढता मृत्यूदर, महामारीने कोविडचे येणारे केसेस, या सगळ्या गोष्टीला कंटाळून बातम्या बघणं बंद करणाऱ्या प्रत्येक मराठी माणसाला महाराष्ट्र दिनाच्या खूप खूप शुभेच्छा। जेव्हाही बातम्या बघतो त्यावेळेस महाराष्ट्रामध्ये इतके केस आहेत कोरोना व्हायरसचे, इतक्या जणांचा मृत्यू झाला आहे, महाराष्ट्रात मृत्यू दर आणि वाढत्या केसेसचं प्रमाण कसं जास्त आहे, कशामुळे वाढत आहे, ह्या सगळ्या बातम्यांनी थैमान घातलेलं असताना सुद्धा सगळं काही ठीक होईल ही आशा बाळगणाऱ्या प्रत्येक मराठी माणसाला महाराष्ट्र दिनाच्या खूप खूप शुभेच्छा। महाराष्ट्रामध्ये गुण्यागोविंदाने नांदणाऱ्या प्रत्येक मराठी माणसाला महाराष्ट्र दिनाच्या खूप खूप शुभेच्छा। मला नाही कळत आहे ह्या सगळ्या पॅन्डेमिकमध्ये मी तुम्हाला कशा पद्धतीने शुभेच्छा द्यायला हव्या किंवा काय बोलायला हवं, पण आता सध्या जे काही घडतं आहे आपल्या आजूबाजूला, जो काही गोंधळ उडाला आहे, त्यामध्ये आपण सर्वांनी स्थिर राहणं, एकमेकांना मदत करत पुढे चालणं, माणसाला माणूस म्हणून बघणं, कुठल्याही प्रकारचा जातीय भेद, धर्म या गोष्टीकडे लक्ष न देता, गरीब श्रीमंत असा भेद न करता माणसाला फक्त माणूस म्हणून बघणं, या प्रार्थनेसोबत आपण आज पुढे जाऊया। जरीही महाराष्ट्रामध्ये केसेसचं प्रमाण जास्त असेल, मृत्यूचं प्रमाण जास्त असेल, तरीही हे सगळं काही आज नाही तर उद्या ठीक होईल ही आशा बाळगूया। तोपर्यंत खुश रहा, आनंदी रहा, रोजच्यासारखं आपलं काम करत रहा, स्वतःला जपा, इतरांना जपा, काळजी घ्या। पुन्हा एकदा महाराष्ट्र दिनाच्या शुभेच्छा। खुश रहा, हॅपी रहा।